नमस्कार, मी सौ प्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मारुतीरायाचे 11वे स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. नमन गा तुझ भीमराया, निजमती मज दे तुझ गाया, तडकिता तडका तडकाया, भडकिता भडका भडकाया, हरुषला हर हा वरदानी, प्रगटला नटला मजमानी, वदविता वदनी वदवीतो, पुरवितो सदनी पदवीतो, अवचिता चढला गडलंका, पळभरी न धरी मन शंका, तडकिता तडके तडकीतो, भडकिता भडके भडकीतो, खवळले रजनी चरभारे, भडकिता तडके भडमारे, अवचिता गरजे भुभुक्कारे, रगडिजे गमके दळसारे, किती का खरडी खुरडी तो, किते का नरडी मुरडी तो, किते का चरडी चिरडी तो, किते का आरडी दरडी तो, महाबळी रजनीचर आले, भीम भयानक सेचि मिळाले, रपटिता रपटी रपटेना, आपटिता आपटी आपटेना, खिजविता खिजवी खिजवेना, झिजविता झिजवी झिजवेना, रिझविता रिझवी रिझवेना, विझविता विझवी विझवेना, झिडकिता झिडकी झिडकेना, तडकिता तडकी तडकेना, फडकिता फडकी फडकेना, कडकिता कडकी कडकेना, दपटिता दपटी दपटेना, झपटिता झपटी झपटेना, लपटिता लपटी लपटेना, चपटिता चपटी चपटेना, दडविता दडवी दडवेना, घडविता घडवी घडवेना, बडविता बडवी बडवेना, रडविता रडवी रडवेना, कवळिता कवळी कवळेना, खवळिता खवळी खवळेना, जवळिता जवळी जवळेना, मवळिता मवळी मवळेना, चढविता चढवी चढवेना, झडविता झडवी झडवेना, तडविता तडवी तडवेना, गडविता गडवी गडवेना, तगटिता तगटी तगटेना, झगटिता झगटी झगटेना, लगटिता लगटी लगटेना, झुगटिता झुगटी झुगटेना, टणकिता टणकी टणकेना, ठणकिता ठणकी ठणकेना, दणगिता दणगी दणगेना, फुणगिता फुणगी फुणगेना, चळविता चळवी चळवेना, छळविता छळवी छळवेना, जळविता जळवी जळवेना, टळविता टळवी टळवेना, घसरिता घसरी घसरेना, विसरिता विसरी विसरेना, मरविता मरवी मरवेना, हरविता हरवी हरवेना, उलथिता उलथी उलथेना, कलथिता कलथी कलथेना, उडविता उडवी उडवेना, बुडविता बुडवी बुडवेना, बुकलिता बुकली बुकलेना, धुमसिता धुमसी धुमसेना, धरविता धरवी धरवेना, सरविता सरवी सरवेना, झडपिता झडपी झडपेना, दडपिता दडपी दडपेना, तटविता तटवी तटवेना, फटविता फटवी फटवेना, वळविता वळवी वळवेना, पळविता पळवी पळवेना, ढळविता ढळवी ढळवेना, लळविता लळवी लळवेना, घुरकिता घुरके घुरकावी, थरकिता थरके थरकावी, भरकिता भरके भरकावी, झरकिता झरके झरकावी, परमदास हटिहटवादी, लिगटला उतटीतटवादी, सिकता सिकवी सिकलावी, दपटिता दपटून दटावी। जय जय रघुवीर समर्थ।